आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58%, तर पश्चिम बंगालमध्ये विक्रमी 78% मतदान। 7व्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार शिगेला। निवडणूक म्हणजे लोकशाहीतला मोठा उत्सव आणि भावी पिढ्यांच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजवण्याची एक संधी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी ऑनलाईन जाहीर होणार। 77व्या कान चित्रपट महोत्सवात अनसुया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार। आणि दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं पटकावलं सुवर्णपदक। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी आज देशातल्या 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 58 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58% मतदान झालं। उत्तर प्रदेशातल्या 14, हरियाणातल्या सर्व 10, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी 8, दिल्लीत सर्व 7, ओदिशामधल्या 6, झारखंडमधल्या 4 आणि जम्मू काश्मीरमधल्या 1 मतदारसंघासाठी हे मतदान झालं। यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 78% इतकं मतदान झालं आहे। इतर राज्यांमधलं मतदान असं आहे। झारखंड अंदाजे 61%, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रत्येकी 52% जास्त, हरियाणामध्ये 56%, जम्मू काश्मीरमध्ये 51% जास्त, दिल्लीमध्ये 54%, ओदिशामध्ये 59% जास्त मतदान झालं आहे। या टप्प्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनोहरलाल खट्टर, मनेका गांधी, मनोज तिवारी तसंच काँग्रेसचे नेते दिपेंदर सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राजबब्बर आणि कन्हैया कुमार, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, समाजवादी पार्टीचे नेते धर्मेंद्र यादव यांच्यासह 889 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं। निवडणूक म्हणजे लोकशाहीतला मोठा उत्सव आणि भावी पिढ्यांच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजवण्याची एक संधी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते। सरकार किंवा राजकीय पक्षांनी त्यांच्या कामाचा हिशेब जनतेला द्यावा असं मत त्यांनी व्यक्त केलं। निवडणूक म्हणजे लोकांना भेटण्याची एक प्रकारची संधी आहे असं मी मानतो। कोणत्याही प्रकारची टीका आपण गांभीर्यानं घेतो असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या गाझीपूर इथल्या प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य केलं। काम पुढे ढकलणं, नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणं यात काँग्रेस निष्णात आहे। काँग्रेसमुळेच आपल्या वीर जवानांना एक पद एक निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेता आला नाही। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं ही योजना अंमलात आणली असं मोदी म्हणाले। अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास प्रवर्गांच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी बिहारच्या काराकाट इथं प्रचारसभेला संबोधित केलं। काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडे व्हिजन अर्थात दूरदृष्टी नाही तर फक्त कन्फ्युजन अर्थात गोंधळ आहे अशी टीका त्यांनी केली। बक्सार इथंही प्रधानमंत्र्यांची प्रचारसभा झाली। राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची आज नालंदा लोकसभा मतदारसंघात अस्थावा इथं इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थनात अर्थ प्रचारसभा झाली। लोकसभा निवडणुकीतल्या मूळ मुद्द्यांवरून भाजपला लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे असा आरोप यादव यांनी या सभेत बोलताना केला। जनता दल संयुक्तचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरा लोकसभा मतदारसंघातल्या अगियाव इथं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सालेमपूर बलिया आणि चांदौली इथं भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभांना संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षांमध्ये दहशतवाद आणि नक्षलवादाचा बिमोड झाल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी गोरखपूर इथं प्रचारसभा घेतली। काँग्रेसची चुकीची धोरणंच त्यांच्या अधोगतीला कारणीभूत असल्याचं त्या म्हणाल्या। भाजपनं भांडवलवादी आणि श्रीमंतांना मदत केल्याची आणि गरिबांकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली। समाजवादी पक्षाचं सरकार असताना अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना बढतीत मिळणारं आरक्षण रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गोरखपूर इथं एका प्रचारसभेला संबोधित केलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई आणि बेरोजगारी वाढल्याचा आणि यामुळे सामान्य नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला। पूर्वांचलमधल्या बहुतांश जागांमधलं वातावरण पाहता यंदा विरोधी आघाडी सत्तेत येईल असा दावा अखिलेश यादव यांनी केला। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांमधल्या मतदारांचा अंतिम आकडा निवडणूक आयोगानं आज प्रसिद्ध केला। मतदानाची आकडेवारी आधीपासूनच उमेदवारांकडे असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं। या पाच टप्प्यांमध्ये 50,72,00,000 जास्त मतदारांनी आपला हक्क बजावल्याचंही आयोगानं नमूद केलं। मतदानाची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात कोणताही विलंब होत नसल्याचं तसंच प्रत्येक टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी सकाळी 9:30 व्होटर टर्नआउट या एपवर ही माहिती उपलब्ध असल्याचंही आयोगानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं मार्च 2024 घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 27 मे म्हणजेच येत्या सोमवारी दुपारी 1 ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे। मंडळाच्या mahaehsseeboard.in या संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल। गुणपडताळणीसाठी आणि गुणपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी 28 मे 2024 ते 11 जून 2024 या काळात मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येतील। 77व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री अनसुया सेनगुप्ता यांना मिळाला। कान चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत। बल्गेरियाचे चित्रकर्मी कॉन्स्टान्स्टीन बेजानोव यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या द शेमलेस या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सेनगुप्ता यांना हा पुरस्कार मिळाला। दक्षिण कोरियामध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे। ज्योती सुरेखा वेन्नम परनीत कौर आणि अदिती स्वामी यांच्या संघानं तुर्कीयेच्या संघाला अंतिम सामन्यात पराभूत केलं। दरम्यान ज्योती आणि प्रियांश यांना मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हिया डीन आणि सॉयर सुलियन यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम सामना होणार आहे। चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना होईल। क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत 2 ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणाऱ्या भारताच्या पीव्ही सिंधूनं थायलंडच्या बुसानन ओंग बाम रुंग फान हिचा 13-21 21-16 21-12 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात तिचा मुकाबला 7 मानांकित चीनच्या वँग झी यी हिशाशी होणार आहे। भारताच्या मानुष शाह आणि मानव ठक्कर या जोडीनं रिओ द जेनेरो इथं सुरु असलेल्या जागतिक टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली। त्यांनी ब्राझीलच्या लुकास रोमान्स्की आणि फेलिपे डोटी यांचा 3-0 अशा फरकानं पराभव केला। या जोडीचा पुढचा सामना उद्या लिलियन बार्डेट आणि ज्युल्स रोलांड या फ्रान्सच्या जोडीशी होणार आहे। जपानमधल्या कोबे इथं सुरु असलेल्या पॅरा एथलेटिक्स जागतिक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर T12 विभागात भारताच्या सिमरन शर्मानं सुवर्णपदक पटकावलं आहे। तिनं 24.95 सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारे पॅरालिम्पिक कोट्यातही स्थान पटकावलं। महिलांच्या 100 मीटर T35 प्रकारात भारतीय खेळाडू प्रीती पाल हिनं कांस्य पदक पटकावलं। याच स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F41 क्रीडा प्रकारात नवदीप यानं 42.82 या त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक पटकावलं। या पदकांसह भारताची एकूण पदक संख्या 17 झाली आहे। यात 6 5 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे। कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला न्यायालयानं 28 मे पोलीस कोठडी सुनावली आहे। गाडीच्या चालकावर गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाव आणल्याचा आणि त्याचं अपहरण करून डांबून ठेवल्याचा आरोप सुरेंद्र कुमार याच्यावर आहे। डोंबिवली एमआयडीसी अनुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात कंपनीचा मालक मलय मेहता याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला 29 पोलीस कोठडी सुनावली आहे। विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव पेंढारकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी नागपूरच्या अंबाझरी घाट इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचं काल नागपूरात वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं. 2016 पासून त्यांनी विको कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58%, तर पश्चिम बंगालमध्ये विक्रमी 78% मतदान. 7व्या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार शिगेला. निवडणूक म्हणजे लोकशाहीतला मोठा उत्सव आणि भावी पिढ्यांच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजवण्याची एक संधी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी ऑनलाईन जाहीर होणार. 77व्या कान चित्रपट महोत्सवात अनसुया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघानं पटकावलं सुवर्णपदक. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.